ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
कार्यालय आणि गावांमध्ये ऊस विभाग करत आहे सॅनिटायझेशन. जागतिक महामारी कोरोनापासून बचावासाठी ऊस विभाग विविध गावांमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये सॅनिटायझेशन करत आहेत. साखर कारखान्यांच्या सहयोगाने विकासखंड पसगवाच्या थाना ब्लॉक आणि गावातील सॅनिटायझेशन करण्यात आले. याबरोबरच गरजू ग्रामीण लोकांना मास्कचे वितरण सुद्धा करण्यात आले. कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी ऊस विभाग साखर कारखान्यांच्या मदतीने सर्व ऊस परिक्षेत्राचे सॅनिटायझेशन होत आहे. जिल्हा ऊस अधिकारी ब्रजेश पटेल यांनी सांगितले की अजबापूर साखर कारखान्याच्या सहयोगाने पसगावा येथील विविध गावात आणि सरकारी कार्यालयात सॅनिटायझेशन करण्यात आले. या प्रकारे सर्व साखर कारखान्यांना परिसर गावे सॅनिटाईज केली जात आहेत. ऊस विभागाचे कर्मचारी कोरोना व्हायरसच्या बचावासाठी सातत्याने सॅनिटायझरची फवारणी करत आहेत, तर शेतकऱ्यांनाही कोरोनाच्या बचावासाठी जागरूक केले जात आहे. शेतकरी कृषी कार्यादरम्यान शारीरिक अंतर ठेवण्याच्या नियमांचे पालन करावे आणि मास्क अवश्य घालावा. कर्मचारी त्यांना साबणाने हात धुणे आणि सॅनिटायझरचा उपयोग करण्याचा सल्ला देत आहेत. जिल्ह्यातील सर्व थाने कोतावली चौक्या ब्लॉक कार्यालय गाव सातत्याने सॅनिटाईज केली जात आहेत. आताही हे कार्य सुरू आहे. जिल्हा ऊस अधिकारी ब्रजेश पटेल यांनी सांगितले की सॅनिटायझेशनच्या कार्यामध्ये असणारे ऊस विभागाचे तसेच साखर कारखान्यातील कर्मचारी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून काम करत आहेत. त्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की त्यांनी एकमेकात योग्य अंतर राखून काम करावे.